पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 22 मराठी मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 22 मत्तेकृ शुभवर्तमान अध्याय 22 लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत येशू पुन्हा त्यास दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यास आमंत्रण दिले होते त्यास बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठविले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, आपले बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे काही मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला कोणी आपल्या व्यापाराला गेले आणि वरकडांनी त्याच्या दासास धरून गांजिले व जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपली सैन्ये पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित योग्य नव्हते, म्हणून तुम्ही चवाठ्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वास एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्र तू लग्नाचा पोशाख घातल्यापासून येथे का आलास? त्याने काही उत्तर केले नाही. मग राजाने चाकरा सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडे आहेत. कर देण्याविषयीचा प्रश्न नंतर परुषांनी जाऊन त्याला बोलण्यामध्ये पाशात कसे पाळावे या संबंधाने मसलत केली. त्यांनी आपल्या शिष्यास हेरोद्यासह त्याचकडे पाठून म्हटले, गुरुजी आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, देवाचा मार्ग खरेपणाने सांगता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपणाला कसे वाटते हे आम्हास सांगा, कैसराला कर देणे हे योग्य आहे किंवा नाही? येशूने त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा का पाहता? कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक पावली आणली. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. त्याने त्यास म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले व ते त्याला सोडून गेले. पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न. त्याच दिवशी पुनरुत्थान होत नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला विचारले, गुरुजी मोशाने सांगितले आहे की जर कोणी एक संतान नसता मेला तर त्याच्या भावाने त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. आम्हामध्ये 7 भाऊ होते, त्यातला पहिला लग्न करून मेला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. याप्रमाणे दुसरा तिसरा असे 7 जण लग्न करून मेले आणि सर्वामागून ती स्त्री मेली. तर पुनरुत्थानाच्या समयी ती त्या 7 जणातून कोणाची बायको होईल? कारण ती सर्वांची झाली होती. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास शास्त्र व देवाचे सामर्थ्य न कळल्यामुळे तुम्ही भ्रमात पडला आहात, कारण पुनरुत्थानात ते लग्न करून घेत नाहीत व लग्न करून देतही नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात. मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास सांगितले ते तुमच्या वाचण्यात आले नाही काय? ते असे की मी अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. देव मृतकांचा नव्हे जिवंतांचा आहे हे ऐकून लोकसमुदायास त्याच्या शिक्षणाचे आश्चर्य वाटले. सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न, सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा प्रश्न. त्याने सदुकी यास कुंठित केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर नियमशास्त्र व सर्व संदेष्ट शास्त्र ही अवलंबून आहेत. ख्रिस्ताविषयीचा प्रश्न, ख्रिस्ताविषयीचा प्रश्न. परुषी एकत्र जमले असता येशूने त्यास विचारले, ख्रिस्ताविषयी तुम्हास काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे? ते त्याला म्हणाले, दाविदाचा. त्याने त्यास म्हटले, तर मग दाविदाने आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हटले? तो म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूस तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. दाविद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा होईल? तेव्हा कोणाला त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारावयास कोणी धजला नाही.